आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सागरी क्षेत्र भारताच्या विकासाला चालना देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतातल्या सायबर सुरक्षा प्रणालीनं नवी उंची गाठल्याचा भारतीय संगणक आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक डॉक्टर संजय बहल यांचा विश्वास. बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराला वेग. आणि मोंथा चक्रीवादळानंतर तेलंगणच्या अनेक भागात जोरदार पाऊस. मुंबईत आज होणाऱ्या महिला क्रिकेट सामन्यावरही पावसाचं सावट. आता सविस्तर बातम्या. सागरी क्षेत्र भारताच्या विकासाला चालना देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत समुद्री सप्ताह 2025 या जागतिक सागरी परिषदेमध्ये ते काल मुंबईत बोलत होते. गेल्या दशकात सागरी क्षेत्रात लक्षणीय बदल झाले आहेत. भारताचं सागरी क्षेत्र वेगानं प्रगती करत असून आज भारताची बंदरं विकसनशील जगात सर्वात कार्यक्षम म्हणून गणली जातात असं पंतप्रधान म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सुरक्षेबाबतच्या दूरदृष्टीची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले,
धरती छत्रपती शिवाजी महाराज की भूमी है. छत्रपती शिवाजी महाराज ने न केवल समुद्री सुरक्षा की नींव रखी बल्कि अरब सागर के ट्रेड रूट पर भारतीय सामर्थ्य का परचम भी फहराया था. उनके विजन ने हमें दिखाया है कि समुद्र केवल सीमाएं नहीं अवसरों के द्वार भी होते हैं. आज भारत उसी सोच के साथ आगे बढ़ रहा है. यहां महाराष्ट्र के वाढवण में ही 76,000 करोड़ रुपए की लागत से नया पोर्ट बनाया जा रहा है. हम अपने मेजर पोर्ट्स की कैपेसिटी को 4 गुना बढ़ाने के लिए काम कर रहे हैं और इन सभी लक्ष्यों की प्राप्ति में आप सभी हमारे अहम पार्टनर हैं. हम आपके आइडियाज इनोवेशंस और इन्वेस्टमेंट का स्वागत करते हैं.
सरकारनं ब्रिटिशकालीन जहाज बांधणी कायद्यांमध्ये सुधारणा केली आहे. त्यांची जागा आता आधुनिक भविष्यकालीन कायद्यांनी घेतली आहे असं सांगून या क्षेत्रात भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिषदेला उपस्थित होते. ही परिषद या क्षेत्रातील बदलांबाबतच्या आदानप्रदानासाठी महत्वाचा उपयुक्त मंच ठरल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारच्या मॉडेल यूथ ग्रामसभा उपक्रमाचं उद्घाटन आज नवी दिल्लीत होणार आहे. पंचायत राज मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयानं हा उपक्रम सुरू केला आहे. देशभरातल्या 1,000 अधिक शाळांमध्ये हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती पंचायत राज मंत्रालयानं दिली आहे. नागरिकांच्या शंका आणि तक्रारींचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगानं राष्ट्रीय तसंच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय हेल्पलाईन सक्रिय केल्या आहेत. राष्ट्रीय संपर्क केंद्र सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय हेल्पलाईन म्हणून काम करेल. ते दररोज सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत 1811 1950 या टोल फ्री क्रमांकाद्वारे कार्यरत राहणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे. सायबर सुरक्षा क्षेत्रातले नवोन्मेषक, धोका ओळखणं, सायबर न्यायवैद्यक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नियंत्रक प्रणाली यासाठी आधुनिक पर्याय निर्माण करत आहेत असं भारतीय संगणक आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक डॉक्टर संजय बहल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत युरोपीय देशांच्या वार्ताहरांशी बोलत होते. भारतातल्या सायबर सुरक्षा प्रणालीनं नवी उंची गाठली असल्याचं सांगून भारतातल्या सायबर सुरक्षा उद्योगाची आणि त्याच्या कार्यपद्धतीची माहिती त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. आज केवडिया इथल्या एकता नगरमध्ये विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिहार विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांच्या प्रचाराला आता वेग आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाविकास आघाडीच्या पक्षांचे मुख्य प्रचारक आणि ज्येष्ठ नेते विविध ठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज मुझफ्फरपूर आणि छपरामध्ये निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव आज 10 ठिकाणी निवडणूक सभा घेणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये 6 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उत्पादन अभियानासोबतच महाराष्ट्र शासनही राज्य उत्पादन अभियान सुरू करेल अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात भारताला जगात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीनं नीती आयोगानं तयार केलेल्या दिशादर्शक आराखड्याचं प्रकाशन काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. राज्यात जागतिक दर्जाची ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात येईल असंही त्यांनी घोषित केलं. 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी अर्थात इफ्फीसाठी माध्यम प्रतिनिधींची नाव नोंदणी सुरू झाली आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना पीआयबीच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करता येईल. येत्या 20-28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात पणजी इथं हा चित्रपट महोत्सव होणार आहे. दरम्यान 18 नोव्हेंबर रोजी भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात एफटीआयआयनं फक्त अधिकृत माध्यम प्रतिनिधींसाठी चित्रपट रसग्रहण कार्यशाळा आयोजित केली आहे. ब्राझीलमध्ये रियो दी जेनेरियो इथं पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात केलेल्या कारवाईत आतापर्यंत 121 जण ठार झाले आहेत. मृतांच्या वाढत्या संख्येबाबत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोमांडो व्हर्मेलो ही रिओमधली सर्वात मोठी अंमली पदार्थ तस्करांची टोळी नष्ट करण्यासाठी ही कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या कारवाईत सुमारे 2500 सुरक्षा कर्मचारी सहभागी झाले आहेत. मृतांमध्ये टोळीतल्या 115 संशयित सदस्यांसह 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईचा रिओमधल्या जनजीवनावरही परिणाम झाला आहे. 2024 अशाच प्रकारच्या कारवाईत सुमारे 700 लोक मारले गेले होते. अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यातल्या सर्व विद्यापीठांमधला H-1B व्हिसाचा वापर थांबवण्याचे आदेश देणार असल्याचं फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसँटीस यांनी जाहीर केलं आहे. राज्यातल्या विद्यापीठांनी H-1B व्हिसाधारकांपेक्षा स्थानिक लोकांना रोजगार देण्यास प्राधान्य दिलं पाहिजे असं त्यांनी काल एका पत्रकार परिषदेत सांगितलं. छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात काल 59 माओवादी पोलिसांना शरण आले. राज्य सरकारच्या पुनर्वसन उपक्रमाला प्रतिसाद देत या माओवाद्यांनी मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना काल पावसामुळे रद्द झाला. दरम्यान महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. मात्र या सामन्यावरही पावसाचं सावट राहण्याची शक्यता आहे. उद्या अतिरिक्त राखीव दिवस निश्चित करण्यात आला असून या दिवशीही सामना होऊ शकला नाही तर ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. आंध्र प्रदेशात आलेल्या मोंथा चक्रीवादळानंतर तेलंगणच्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. वारंगल, हनुमाकोंडा, जंगा, महबूबाबाद, करीमानगर, सिद्धीपेट आणि खम्मममधल्या काही भागांमध्ये एका दिवसात 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. हनुमाकोंडाच्या भीमादेवर पालेमध्ये सर्वाधिक 422 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हैदराबादमध्ये देखील दिवसभर पावसाची संततधार होती. हवामान विभागानं वारंगलसह 8 जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा तर 12 जास्त जिल्ह्यांमध्ये पुराचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सागरी क्षेत्र भारताच्या विकासाला चालना देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतातल्या सायबर सुरक्षा प्रणालीनं नवी उंची गाठल्याचा भारतीय संगणक आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक डॉ संजय बहल यांचा विश्वास. बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराला वेग आणि मोंथा चक्रीवादळानंतर तेलंगणच्या अनेक भागात जोरदार पाऊस. मुंबईत आज होणाऱ्या महिला क्रिकेट सामन्यावरही पावसाचं सावट. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.